नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागा वरवीं सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंयच्या पारंपारीक पाकशास्त्र संस्कृतीचे संवर्धन करपाची गरज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायल्या. गोंयचे मुखेल वेंचणूक आयुक्त संजय गोयल हांणी राजकीय पक्षांच्या मुखेल्यांची बसका घेवन SIR प्रक्रियेची म्हायती दिली. तरेकवार खात्यातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांक मुजतवाड दिवपाची परवानगी सरकारान दिल्या. आनी कला अकादमीची भांगरा महोत्सवी लोक कोंकणी नाटक सर्त काल सावन सुरू जाली, हातून 18 पंगडांनी वांटो घेतला. पुराय खबरो. गोंयच्या पारंपारीक पाकशास्त्र संस्कृतीचे संवर्धन करपाक आनी वाडोवपाक खऱ्या अर्थान प्रयत्न करपाची गरज आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज पर्वरी हांगा सचिवालयान म्हायती आनी प्रसिद्धी खात्यान प्रकाशीत केल्ल्या गोवा अन्न संस्कृती ह्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन केल्या उपरांत उलयतना सांगले. पद्मश्री पुरस्कार जैतिवंत श्रीविनायक खेडेकर हांणी गोंयच्या पारंपारीक पाकशास्त्र संस्कृतीचेर हे पुस्तक बरयलां. आधुनिकीकरणाक लागून गोंयची पारंपारीक खाद्य संस्कृती फाटी पडपाक लागल्या आनी अशा वेळार श्री खेडेकार हांणी बरयल्ले हे पुस्तक गोंयची पारंपारीक पाकशास्त्र आनी खाद्य संस्कृती सांबाळपाक उपेगी थारतले. गोंयच्या तरणाट्या पिळगेन हे पुस्तक वाचपाक जाय आनी ताचो उपेग आपल्या दिसपट्टे जिणेंत करून पारंपारीक पाकसंस्कृतीक प्रोत्साहन दिवपाक जाय अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलें. हे पुस्तक गोंयच्या अन्न संस्कृतीचेर उजवाड घालता. गोंयची खाद्य संस्कृती तांदूळ, नाल्ल, नुस्तें आनी हेर पारंपारीक पिकावळ आनी अन्न जिन्नसाकडे जोडिल्ले आसा आनी हे अन्न जिन्नस आमच्या समृद्ध सामाजीक आनी सांस्कृतीक वारशाचे प्रतिबिंब आसा. गोंयच्या पारंपारीक अन्न संस्कृतीचे संवर्धन करपा खातीर पर्यटन मळाचेर गरजेचे उपाय करपाचेर आनी उपक्रम राबोवपाचेर भर दिवपाची गरज आसा अशेंय तांणी सांगले. नामनेच्यो लेखिका आनी सामाजीक कार्यकर्त्यो शुभदा सावयकर आनी आपल्या उलोवपांत श्री खेडेकर हांणी गोंयांत शेकड्यांनी वर्सां सावन प्रचलित आशिल्ल्या पारंपारीक खाद्य संस्कृतीचो अभ्यास करून हें पुस्तक बरयल्ल्याचें सांगून युवा पिळगेन हें पुस्तक वाचून गोंयची समृद्ध अन्न संस्कृती, कृशी पद्दत आनी पाकशास्त्राचे महत्व जाणून घेवपाचे आवाहन केले. मुखेल वेंचणूक आयुक्त गोंयासयत देशातल्या 12 राज्यांनी SIR म्हळ्यार स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनची घोषणा केल्या उपरांत आयज गोंयचे मुखेल वेंचणूक आयुक्त संजय गोयल हांणी राजकीय पक्षांच्या मुखेल्यांची बसका घेतली आनी SIR प्रक्रियेची म्हायती दिली. राजकीय पक्षांनी गरजेचे सहकार्य करपाचे उत्तर दिला अशी माहिती गोयल हांणी दूरदर्शनाकडे उलयतना दिली.
SIR का क्या प्रोसिजर है, क्या प्रोसेस है, क्या क्या शेड्यूल जो है, को उनको ब्रीफ कर दिया है. प्लस उसके साथ में जो इलेक्शन कमीशन की इंस्ट्रक्शन है वो भी उनको दे दी है, उनको बूथ लेवल एजेंट्स अपॉइंट करने के लिए, ताकि वो दे आर ऑल्सो स्टेक होल्डर और फैसिलिटेट करेंगे BLOs को फील्ड लेवल पे. उसके लिए भी उनको मैं रिक्वेस्ट किया है कि ज्यादा से ज्यादा नंबर में एज पर द गाइडलाइंस ऑफ इलेक्शन कमीशन वो BLAs अपॉइंट कर. हमारी की तैयारी उसके लिए चल रही है. अभी प्री एन्यूमरेशन केस चल रहा है जिसमें हम लोग BLO AERO VROs को ट्रेनिंग दे रहे हैं और साथ में एन्यूमरेशन फॉर्म प्रिंट करा रहे हैं. 4 नवंबर से 4 दिसंबर के बीच में एनुमरेशन फॉर्म्स हैं वो BLOs के थ्रू डिस्ट्रीब्यूट होंगे सभी हाउस वाउस जाके सभी लेटर्स को.
इतले मजगती SIR म्हळ्यारूच मतदार वळेरी पुनरावलोकन या प्रक्रियेचो दुसरो पावडो सुरू जाल्लो आसून आयज दक्षिण गोंयच्यो जिल्हाधिकारी एग्ना क्लिट्स हांणी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची एक बसका आपोवन ही प्रक्रिया कशी आसतली ह्या विशीं मार्गदर्शन केलें. ही प्रक्रिया म्हणजे नेमकें कितें आनी ताची अंमलबजावणी कशी जातली हाची म्हायती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींक दिली. ह्या वेळार BLA BLO ते कशें काम करतले हे विशीं मार्गदर्शन केले. हे बसकेक भारतीय जनता पक्षा वतीन नवीन रायकर जाल्यार काँग्रेस पक्षा वतीन सावियो कुतिनो आनी चिराग नायक हाजीर आशिल्ले. आयज जिल्हाधिकारी क्लिट्स हांणी आनीक एक बसका घेवन राना अधिकार कायद्याखाला आयिल्ल्या अर्जांची पळोवणी केली. तरेकवार खात्यातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांक मुजतवाड दिवपाची परवानगी सरकारान दिल्या. खात्याक तांचे कडेन 31 ऑक्टोबर 2025 मेरेन कंत्राटाचेर आशिल्ल्या MTS कर्मचाऱ्यांक खात्याचे गरजे प्रमाण वा चडांत चड 31 ऑक्टोबर 2026 मेरेन मुजतवाड दिवपाक मेळटली. कार्मीक खात्यान हालींच हे विशीं आदेश जारी केला. कंत्राटी नियुक्त्यांक मुजतवाड दिवचे पयलीं खात्याच्या मुखेल्यांनी मंजूर सुवातेवेली रिती सुवात नेमान भरपा खातीर गोंय कर्मचारी निवड आयोग गोंय लोकसेवा आयोगा कडेन धाडटले हाची खात्री करप गरजेचे आसा. पिऊन, ड्रायव्हर, LDC, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टेनोग्राफर हांकां मुजतवाड मेळटली. कार्तिकी एकादशी निमतान श्री साई कृपाधाम मंडळ आणि कलासागर सांस्कृतिक केंद्र शिरोडा हांणी आयोजीत केल्ली तिसरी अखिल गोंय भक्ती गीत गायन सर्त शेनवारा 1 नोव्हेंबरा दिसा दनपारा 2 ते 7 वरां मजगती जातली. पयली नोंदणी करपी फकत 25 सर्तकांक वांटो घेवंक मेळटलो. ही सर्त 10 ते 20 वर्सां पिरायेच्या चले चलयां खातीर उक्ती आसा. दरेकल्यान साई कृपाधाम मंडळ साईबाबा देवळांत 50 रुपया प्रवेश शुल्क भरून आपली नाव नोंदणी करची. ही सर्त यशस्वी करपाक सहकार्य करचें अशें साई कृपाधाम आनी कलासागराचे अध्यक्ष नितीन जांबावलीकर हांणी मागलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
बाईस सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स ज्यादा बचत, नेक्स्ट जेन GST.
कला अकादमीचे भांगरा महोत्सवी कोंकणी नाटक सर्त काल सुरू जाली. फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरांत चालू आशिल्ले हे सर्तीन 18 पंगडांनी वांटो घेतला. सर्तीच्या उक्तावण सुवाळ्याक कला अकादमीचे वांगडी सचिव शंकर गांवकर हाजीर आशिल्ले. ही सर्त यशस्वी करतले सगळ्या सर्तकांचे ताणें उपकार मानले. कला अकादमीच्या भांगरा महोत्सव सर्तीचे परिक्षण सुरवात सावन सर्तीन वांटो घेतिल्ले कलाकारूच करतात अशें कार्यावळ अधिकारी प्रदीप गांवकर हांणी सांगले. उक्तावण सुवाळ्याचे सूत्रसंचालन संजीव झरमेकार हांणी केले. हे सर्ती विशीं प्रसार माध्यमां कडेन उलयताना नामनेचे ज्येष्ठ रंगकर्मी श्रीधर कामत बांबोळकर हांणी ह्या भांगरा उत्सवी सर्ती विशीं आपली प्रतिक्रिया उक्तायली.
नमस्कार. कला अकादमी गोवा आयोजित कोंकणी नाट्य स्पर्धेचे अंदू सुवर्ण महोत्सवी वर्स हे खुशेचो आणि आनंदाचो खेळ. फाटली 49 वर्सां ही स्पर्धा यशस्वी रितीन चलत आयल्या आणि कोंकणी रंगमाचे नव संजीवनी दीत आयल्या. इश्टानो 1976 ही स्पर्धा स्पर्धेक आरंभ झालो. कोंकणी रंगमाचेचे वैभव नवीन कलाकारांक आपणाली प्रतिभा दाखोवपा खातीर हे एक महत्वाचे व्यासपीठ ठरले.
नागरी पुरवण आणि गिरायक वेव्हार खात्यान गिरायक जागृता या विषयाचेर राज्य पावड्यावेली आंतर उच्च माध्यमीक वकृत्व सर्त घडोवन हाडल्या. ही सर्त ऑनलायन जातली. सर्त 27 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर मेरेन उक्ती आसतली अशी माहिती नागरी पुरवण खात्यान दिल्या. 9वी ते 12वी मेरेनच्या भुरग्यां खातीर जावपी हे वकृत्व सर्तीन आयोजकांनी सहभागी विद्यार्थ्यांक आपले भाषण रेकॉर्ड करून शाळेच्या प्राचार्या वरवीं नागरी पुरवण खात्याक धाडचे अशें आवाहन केलां. हे सर्तीचो विषय गिरायक जागृताय विशयाचेर तरणाट्यांची भूमिका असो आसा. हे सर्तीचो आनीक एक विषय गिरायक संरक्षणा खातीर डिजिटल प्लॅटफॉर्म असो आसा. 7 नोव्हेंबरा उपरांत अर्ज स्विकारचे नात अशी माहिती राज्य सरकारच्या नागरी पुरवण आनी गिरायक वेव्हार खात्यान दिल्या. घरगुती गिरायकांखातीर फक्त 5% वीज दरवाड जाल्या. तशेंच वेळ प्रमाण वीज दर घरगुती गिरायकांखातीर लागू करपाचो प्रस्ताव ना. स्मार्ट मिटर बसयले उपरांत हाचेर विचार जातलो अशें वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी म्हटलां. सोमारा पत्रकार परिशदेंत ते उलयताले. ह्या वेळार मुखेल वीज अभियंते स्टिफेन फर्नांडीस हाजीर आशिल्ले. जोड वीज नियमन आयोगान मान्यताय दिल्या उपरांत ऑक्टोबर सावन घरगुती विजेचे दर वाडल्या. ही दरवाड 5% आसा. 100 युनिटां मेरेन पयली 1.90 रुपया प्रति युनिट दर आसलो तो आतां 1.95 रुपया जाला. ही वाड 2.6% आसा. 101 ते 200 युनिटां मेरेन पयली 2.80 रुपया दर आसलो तो आतां युनिटा फाटल्यान 2.90 रुपया जाला. 201 ते 300 युनिटां मेरेन 3.70 रुपया बदल्ला. 3.90 रुपया दर आसतलो. उद्देगां खातीर DOD लागू आसा अशें वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी सांगलें. खेळ. बेळगावांत जाल्ल्या सतीश अण्णा ऑल इंडिया ओपन फिडे रँकिंग बुद्धीबळ सर्तींत गोंयचो आंतरराष्ट्रीय मास्टर बुद्धीबळ खेळगडो अमेय अवधी हाणें बरी कामगिरी दर्शयली. ताणें हेर स खेळगड्या वांगडा पयलो क्रमांक वांटून घेतलो पूण ट्राय ब्रेकर गुणांत तो उपविजेतो थारलो. अमेय सर्तींत ह्या 9व्या क्रमांकाचेर आशिल्लो. ताणें 9 फेरयेंतल्यान 8 गूण मेळयले. हवामान. राज्यांत सध्या पावस पडत आसा पूण वादळी वारो उटंगाराचो पावस आनी जोगलावची नोंद जावंक ना. कांय जाग्यांचेर नेटाचो वारो जाल्ल्याची माहिती वेधशाळेन दिल्या. आयज पणजे चडांत तापमान 30.8 डिग्री सेल्सियस आनी उणे 22.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला. मुरगांवां चडांत तापमान 28.6 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणे 22 4.4°C नोंद जाला. परतून एक फावट मुखेल खबरो. गोयच्या पारंपारीक पाकशास्त्र संस्कृतीचे संवर्धन करपाची गरज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायल्या. गोयचे मुखेल वेंचणूक आयुक्त संजय गोयल हांणी राजकीय पक्षाच्या मुखेल्यांची बसका घेवन SIR प्रक्रियेची माहिती दिली. तरेकवार खात्यातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांक मुदतवाढ दिवपाची परवानगी सरकारान दिल्या. आनी कला अकादमीचे भांगरा महोत्सवी कोंकणी नाटक सर्त काल सावन सुरू जाली. हातूंत 18 पंगडांनी वांटो घेतला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.